आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर, राखी भांडेकर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्र निष्पक्ष आणि निर्भय निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचं मुंबईत प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 29 सप्टेंबर रोजी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी साधणार संवाद. ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रारंभ. आणि नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचे महत्व कळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ऑक्सिजन बर्ड पार्कच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन. राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुका निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज असून अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज केलं. केंद्रीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषद घेतली त्यावेळी ते बोलत होते. राज्यामध्ये 9.5 कोटी मतदार हे 288 मतदारसंघात असून सुमारे 1 लाखाच्या वर मतदान केंद्रे या निवडणुकीत असतील. काही शहरी भागात नक्षलग्रस्त भागाच्या तुलनेतही कमी मतदान होत असल्यानं शहरी भागातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नवमतदार तसंच इतर मतदारांना मतदानाचं कर्तव्य पार पाडण्यासाठी व्यापक मतदार जागृती मोहीम राबवण्यात येत असल्याचं राजीव कुमार यांनी सांगितलं. शहरी भागातल्या जवळपास 100% आणि ग्रामीण भागातल्या 50% मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा दिली जाणार आहे. शेजारील राज्यातून अवैधरित्या होणारी रोख रक्कम, अंमली पदार्थ, मद्य आणि इतर वस्तूच्या वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी 322 चेकपोस्ट निर्माण करण्याचे आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली. निवडणुकीतील गैरप्रकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी सी व्हिजिल सारख्या मोबाईल ऍपची देखील माहिती त्यांनी याप्रसंगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 29 सप्टेंबर रोजी आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशविदेशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 114वा भाग असेल. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर आकाशवाणी वृत्तसंकेतस्थळ तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर प्रसारित केला जाईल. मराठी चित्रपट तसंच मराठी मालिका आणि सिनेमामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणारे नागपूरचे प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिग्दर्शक देवेंद्र दोडके यांनी स्वच्छता ही सेवा या अभियानाअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेचे महत्व समजावून दिले आहे.
स्वच्छता ही एक सेवा आहे, याच अनुषंगानं आपण आपल्या आयुष्यात जगणं फार गरजेचं असतं. सर्वप्रथम स्वच्छता ही आपल्या घरापासून आपण करायला पाहिजे. आपलं घरच नव्हे तर आपला जिथे जिथे वावर असतो, शाळा असेल, ऑफिस असेल, अजून कुठलं प्रांगण असेल, ती प्रत्येक गोष्ट जर स्वच्छता केली तर आपलं आरोग्य देखील उत्तम राहू शकतं. कारण अस्वच्छतामुळेच अनेक आजार आपल्याला होत असतात, त्याचा प्रसार होत असतो आणि अनेक लोकांना फेस करावं लागतं. म्हणून आजपासून आपण पण करूया की स्वच्छता ही आपली सेवा आहे आणि ती सेवा आपण नेहमी करत राहू. आपलं घर, आपला देश स्वच्छ ठेवू.
दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारनं हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे देशातील 63,000 तर महाराष्ट्रातील 4,975 आदिवासी गावांचा कायापालट होणार आहे. या माध्यमातून राज्यामधील 32 जिल्ह्यातील 12,87,702 आदिवासी बांधवांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे. या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून उपलब्ध होणार आहे. या अंतर्गत पक्की घरे, ग्रामीण भागात रस्ते, प्रत्येक घरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय, सर्व घरांमध्ये वीज जोडणी, मोबाईल मेडिकल युनिटची स्थापना, आयुष्यमान कार्ड, एलपीजी कनेक्शन आदी सुविधा मिळणार आहेत. यात विदर्भातील अकोला जिल्ह्यातील 43, अमरावती इथल्या 321, भंडारा 14, बुलढाणा 43, चंद्रपूर 167, गडचिरोली 411, गोंदिया 104, नागपूर 58, वर्धा 72, वाशिम 71 तर यवतमाळ जिल्ह्यातील 366 गावांचा समावेश राहणार आहे. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज नागपुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीमार्फत या योजनेतील पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रत्यक्ष उपस्थित होते. या पहिल्या रेल्वेगाडीतून 800 ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आपली वडीलधारी मंडळही आपली जबाबदारी असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या योजनेच्या माध्यमातून 60 वर्षावरील सर्व धर्मीय ज्येष्ठांना विविध ठिकाणी तीर्थयात्रा घडवण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय स्तरावर समिती स्थापन केली आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचा आपण प्रवास निवास भोजन खर्च शासनाद्वारे करण्यात येईल. भारतातील 73 आणि आपल्या राज्यातील 66 तीर्थक्षेत्रांचा योजनेमध्ये समावेश केला आहे. नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचं महत्व कळेल असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज केलं. नागपूरच्या वर्धा रोड वरील जामठा येथे नागपूर हैदराबाद ऑक्सिजन बर्ड पार्कचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव अनुराग जैन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव, रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे प्रामुख्याने उपस्थित होते. या बर्ड पार्कचं महत्व सांगताना गडकरी म्हणाले की बर्ड पार्कमध्ये कार्बन डायऑक्साईड शोषला जात असून ऑक्सिजन निर्मिती होते. पार्कमध्ये असणाऱ्या तलावात सध्या बदकं आणि इतर पक्षी आहेत, परंतु येथे फळझाडांची लागवड केल्यानं इथे अनेक स्थलांतरित पक्षी सुद्धा येतील. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे रस्ते निर्मितीसोबतच अनेक पर्यावरण संवर्धनाचे पुढाकार घेतले जात असल्याची त्यांनी माहिती दिली. यामध्ये वणी वरोरा रोडवर सुमारे 80 किलोमीटर रस्त्यावर बांबूचे पर्यावरणपूरक क्रॅश बॅरियरची बांधणी, स्टील ऐवजी उड्डाण पुलाच्या बांधकामामध्ये ग्लास फायबरचा वापर, रस्ते निर्मितीमध्ये म्युनिसिपल वेस्टचा वापर, रस्ते निर्मितीसाठी तलाव खोलीकरणातून मिळणारी मातीचा वापर आणि त्या माध्यमातून अकोला बुलढाणा वाशिम या जिल्ह्यांमध्ये जलसंवर्धनासाठी तलावाचीही निर्मिती यासारख्या उपक्रमांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पंतप्रधान मोदी यांनी एक पेड माके नाम अंतर्गत वृक्षारोपण करण्यासाठी आवाहन केलं होतं. याच उपक्रमामार्गत नितीन गडकरी यांनी या बर्ड पार्कमध्ये वडाच्या वृक्षाचे रोपण करून या अभियानाअंतर्गत लोकांनी रोपटे लावावे असे आवाहन केले. 2.5 हेक्टर जागेसह एकूण 8.23 हेक्टर क्षेत्रात हे उद्यान उभारले गेले आहे. पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासाची सोय उपलब्ध व्हावी आणि त्याचबरोबरीने स्थानिक नागरिक तसंच पर्यटकांसाठीही दिलासा देणारे नैसर्गिक ठिकाण उपलब्ध होईल अशा रीतीनेच हे उद्यान विकसित केले गेले आहे. या उद्यानामध्ये फूड कोर्ट तसंच जलसंवर्धनाकरिता 30 वॉटर रिचार्ज पीट सुद्धा आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेऊन भविष्यातील विकासाचा वेध घेणारे उद्योग उभारणे आवश्यक असून त्याचं नियोजन उद्योजकांनी करावे आणि फक्त संपत्ती निर्माण करण्याऐवजी या क्षेत्रातील युवकांना रोजगार मिळेल या दिशेने पुढाकार घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर इथं केलं. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII वतीनं नागपूरच्या सेंटर पॉइंट हॉटेल इथं आज एक दिवसीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग MSME परिषद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या एक दिवसीय परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते. ग्रामीण भागातील विकासासाठी कृषी आणि कृषीमाल प्रक्रिया उद्योग वाढवणे आवश्यक आहे असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. नागपुरात होत असलेल्या मदर डेअरी प्रकल्पात 15 लाख दूध संकलन प्रतिदिवस अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा सामाजिक आणि आर्थिक परिणाम संपूर्ण विदर्भावर पडेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. याप्रसंगी CII महाराष्ट्राचे संयोजक राहुल दीक्षित यांनी महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे औद्योगिक महत्व प्रास्ताविकात स्पष्ट केलं. महिला गटांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी ई रिक्षासह उत्पादित मालाला तालुका स्तरावर हक्काची जागा उपलब्ध करून देण्यात येत आहे असं यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी आज सांगितलं. दारव्हा येथे खनिज विकास निधी व अनुसूचित जाती उपाय योजनेतून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीनं पालकमंत्र्यांच्या हस्ते 44 गटांना तेजस्विनी कृषी वाहतूक ई रिक्षाचं वितरण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. महिला गट सुरुवातीस पारंपरिक वस्तू मालाची निर्मिती करत होत्या. आता बाजारपेठेला आकर्षित करणाऱ्या वस्तूंची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणासह दारव्हा दिग्रसनेर इथं तालुका स्तरावर महिलांना विक्रीसाठी स्वतंत्र जागा देण्याचं नियोजन आपण केलं आहे. महाविम व उमेदला प्रत्येकी 25 याप्रमाणे 50 गाळे पगडीशिवाय नाममात्र दराने उपलब्ध होतील असं राठोड यांनी सांगितलं. हवामान. विदर्भाच्या पूर्व भागातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि पश्चिम भागातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यात आज वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळपासून नागपुरात अधूनमधून ढगाळ वातावरण आहे. आगामी काही तासात विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. अमरावती जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 24.1 मिली पावसाची नोंद झाली असून यामध्ये 3 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. याशिवाय सार्वत्रिक पावसाची नोंद झाली असली तरी तीन तालुक्यात दमदार पाऊस झालेला आहे. या पावसानं पिकांना फायदा होण्याऐवजी नुकसान होत असल्याचं शेतकऱ्यांनी माहिती दिली आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. महाराष्ट्रात निष्पक्ष आणि निर्भय निवडणुका पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे मुंबईत प्रतिपादन. आणि नागपुरातील ऑक्सिजन बर्ड पार्कच्या माध्यमातून नागरिकांना परिसंस्था आणि पर्यावरणाचं महत्व कळेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं ऑक्सिजन पार्कच्या उद्घाटनप्रसंगी प्रतिपादन. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.